नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधून परीक्षेचा ताण कमी करणं आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा संवादात्मक कार्यक्रम येत्या शुक्रवारी होणार आहे. दरवर्षी परीक्षांच्या हंगामाच्या आधी होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोर्डाच्या परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि एक्झाम वॉरियर्स बनवण्यासाठी स्वतः प्रोत्साहित करतात. यंदाच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमानं गेल्या वर्षीच्या 3.5 कोटी नोंदणीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडत यावर्षी 4 कोटीहून अधिक ऑनलाईन सहभागींची नोंदणी केली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO सॉलिड फ्युएल डिटेक्ट रॅमजेट SFDR तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली. ओडिशातल्या किनाऱ्याजवळील चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून ही चाचणी करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. परवा शुक्रवारी रिझर्व्ह बँक आपला पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते आगामी पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदरांमध्ये कपात होण्याची शक्यता कमी आहे. मागील पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची कपात केली होती, ज्यामुळे रेपो दर 5.25% आला होता. ग्राहकांचा डेटा गोळा करण्याच्या नावाखाली नागरिकांच्या माहितीच्या खासगीपणाचा हक्क हिरावून घेता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं बजावलं आहे. मेटा आणि व्हॉट्सअॅपनं भारतीय स्पर्धा आयोगानं लावलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून त्याची सुनावणी काल सुरू झाली. मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच केली जाईल असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या लांबजना इथं जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. यवतमाळ जिल्ह्यातल्या शेंदूर, सनी, भवानी यासह अन्य जिल्ह्यांमधल्या जन्ममृत्यू नोंदीचा घोटाळा हा व्यापक असून ही टोळी 5 राज्यांमध्ये सक्रिय असल्याचं उघडकीस आलं आहे आणि या टोळीनं या राज्यांमधली संपूर्ण सिस्टीम हॅक केली आहे असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यांनी यवतमाळ इथं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाच्या तपासाबाबत आढावा घेतला. नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यात एका गावची लोकसंख्या 1500 असूनही ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 15,570 जन्मनोंदी असल्याचंही सोमय्या यावेळी म्हणाले. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत केळी संशोधन केंद्रात फुले कृषी महोत्सव 2026 केळी दिवस आणि शिवार फेरी कार्यक्रम काल राबवण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खरवे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी केळीवरील सुरू असलेल्या विविध संशोधन प्रयोगांची पाहणी करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून तांत्रिक माहिती देण्यात आली. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अमृत कौशल्य उद्यम विकास योजनेअंतर्गत नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या कौशल्य विकास केंद्रामार्फत मोफत कौशल्य आणि उद्योजकता आधारित प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात असून एम्पायर ज्ञान आणि कौशल्य इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या सहकार्यानं गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दिलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये फेब्रुवारी मार्च 2026 होणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेची तयारी शिक्षण मंडळाकडून अंतिम टप्प्यात आली आहे. परीक्षेच्या अनुषंगानं जाहीर करण्यात आलेल्या सांख्यिकी माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर विभागातल्या 5 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विभागात एकूण 1,90,592 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. त्यासाठी बोर्डाकडून तयारी करण्यात आली आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं चारलापल्ली उधना चारलापल्ली दरम्यान नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे विशेष गाडीच्या 6 फेऱ्या करण्याचं ठरवलं आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागानं ही माहिती दिली. हरियाणा इथं सुरू असलेल्या 35व्या किशोर आणि किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात किशोर गटात महाराष्ट्र संघानं हरियाणाचा 1 डाव 18 गुणांनी तर किशोरी गटात मणिपूरचा 1 डाव 33 गुणांनी पराभव केला. झिम्बाब्वे इथं सुरू असलेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या 2र्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार 12:30 सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यातला विजेता संघ येत्या शुक्रवारी अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध खेळेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 1:00 वाजता.